अध्याय 5 मान ओहड़ी बातमी मिळही का तुम्हा माय खोरी शिनाळी चालहे एन ओहड़ी शिनाळी का जी पारदेशी लोखामाय भी चाले नाय ती ओहड़ी का कादे योके त्या आभा थेल राखली हे तेरी तुम्हा अभिमानी जायला हता एन ओहड़ा काम कोणाराल तुम्हा माने बारो काळी देईना ओला दुख तुम्हाय को या नाय आय मा आंगे कोई तुम्हा माय ओजर नाय हे तेरी आत्मे को ओजर हाव एन ओ जर रोवला पुरमाने माये ओला माइज ई काम कोणारा न्याय ठोरवी टाक्यो आपे मालक ईसु ख्रिस्त या नावे योखठा टोळवा था तोवे एन मा आत्मा भी तुम्हें आरे हे तोवे आपे मालक ईसु ख्रिस्ता गोती भी आपे आरे रोहे तोवे ओहड़ाल काळा बुता ताबा मा होपीदा या हटी का त्या अंगा जुना स्वभाव नाश होए एन त्या आत्मा मालक ईसु दिही तारलो जाय तुम्हा अभिमान कोथा ई हराना है वाय थोड़ा खोमीर मोगलला कुटा आखा गोळाल फुगवी टाके ये तुम्हाल मालूम नाही का ते जुना खोमीर काढी टाका या हटी का तुम्हा बिन खोमीरा जायला हता ते कोई नोवा कुटा गोळो ओवा कहा का आपे ओलांडना बेटे जोनावर जो ख्रिस्त त्या अर्पण चोडवाय गोई हा या हटी आफाय सोन पाळवा तो पाप एन खोरापना या जुना खोमेरे को नाय पेन चोखोपना एन खोरेपन या बिन खोमीरा बाखे कोई तो सोन पाळवा तुम्हा शिनाया सोबत दोहामा एहको माये पोईला पात्रा माय तुम्हा लिखला था पेन या दुनिया शिना लोबी चोरी कोनारा एन मूर्ति पूजा कोनारा यहा सोबत बिल्कुल दो नाय एहको नाय कहा का एहको रोयाते तुम्हाल दुनिया माने निंगी जा पोड़ी पेन आम्ही आय तुम्हाल आखू का ख्रिस्ती आखलो बहा ओहडो कादो भी जर शिना लोबी मूर्ति पूजक चुगलियो कोनारो दारुडियो पोईशा खाणारो हे ते ओहडा सोबत दोवा नाय त्या रे बहुवा भी नाय कहा का ज्या बाआ हेता त्या न्याय कोना मान काय कारण ज्या माज हेता त्या न्याय तुमा कोथा का नाय पेन ज्या बाआ हेता त्या न्याय देव कोरी ते तुमा त्या खरा बाल आफा माने बाआ काढी दा